सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि आज आपण बोलतो आहोत निखिला श्रेया आणि सुखदा या तीनही मुलींसोबत. निखिला आणि श्रेया दोघी जणी कॉलेज करतात, सुखदा फॅमिली बिझनेस सांभाळते. एसीई यांचा जो ग्रुप आहे या ग्रुपमध्ये या तिघींसारख्या कितीतरी मुली आणि मुलं आहे. स्वतःची सगळी कामं सांभाळून कुठल्याही अपेक्षेविना ही सगळी मंडळी रस्त्यावरची मोकाट कुत्री जी आहेत त्यांना जर समजा इजा झाली, त्यांना काही त्रास होत असेल तर त्या त्रासात ह्या जनावरांना मदत करतात. त्यांच्यासोबत जरा बोलतो होत आपण. तुम्ही सगळ्या जणी जे काम करतायत आता उपस्थित तुम्ही तिघी आहात. तुमच्या ग्रुप मध्ये अजून 8 ते 9 मुली अशा आहेत ज्या ऍक्टिव्ह आहेत. सगळ्या मुलीच आहेत. अच्छा ओके. नर किती आहेत? ओके. बाकी मादा? ग्रेट. ती सुद्धा इथे दिसून येते. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठे असा त्रास झाला कुठल्या गोष्टीचा? कुत्र्यां करवी म्हणा किंवा समाजा करवी म्हणा.
जब भी रेस्क्यू करते हैं एक पॉइंट पे होता है कि हम सेव नहीं कर पाते डॉग को. वो डेथ देख के एक फर्स्ट या सेकंड टाइम जब वो देखा तो बहुत बुरा लगा कि मैं क्यों कर रही हूँ. बट देन मेरे को समझाया गया अपना एक कर्तव्य है उनके लिए कि मैं मेरे से जितना होगा मैं करूंगी उनके.
जी.
एंड लोगों का भी रिएक्शन काफी बार गलत होता है कि कुत्ता देखा तो हड़, कुत्रा पाहिला हड़ त्याला मारा. हे नाही आहे. म्हणजे ह्युमॅनिटी का वर्ड सबसे ज्यादा गलत फायदा हम ह्युमन्स ही ले रहे.
आणखीन काही त्रास जे तुम्हाला पाहायला मिळाले या संपूर्ण प्रोसेस मध्ये?
पहिला त्रास म्हणजे स्वतःच्या एरियातनच होतो. आमच्या कॉलनीत असं खूप जण आहेत ज्यांना कुत्रे अजिबात नको असतात आणि मग मी खूप प्रयत्न करते की माझ्या एरियातले कुत्रे माझ्या एरियातच राहतील किंवा त्यांना काही त्रास होणार नाही. तर पहिला विरोध कॉलनीवाले किंवा आसपासचेच लोक करतात. ते कन्व्हिन्स्डच नसतात की त्यांचा समज झालेला की कुत्रे हे आपल्याला त्रास देणारेच असतात. मग ते कुत्र्यांना टू गेट रिड ऑफ द डॉग ते काहीही एक्सक्यूज करतील. मग आम्ही नसताना एनएमसी वाल्यांना बोलवणं, त्यांच्याकडनं कुत्रे उचलून नेणं असं खूप वेळा करतात. मग त्या कुत्र्यांना त्रास होतो, मग मी ते कुत्रे परत घेऊन येते, मग परत त्यांना त्रास होतो, मग असे फ्रिक्शन खूप वाढतं. मग पण आता माझे कॉलनीवाले पण त्याला तर ते त्यांनी ऍक्सेप्ट करून घेतले की असे लोक आहेत आपल्या कॉलनीत जिथे कुत्रे जाणार नाहीत आणि ते नेऊ देणार नाहीत.
ओके.
हा तर मला कुत्र्यांपेक्षा असं वाटतं मला लोकांकडनं जास्त त्रास झालाय. कुत्र्यांचा त्रास नाही झालाय, लोकांचा खूप त्रास झालाय.
सगळ्या तिघींनी सुद्धा तिघी काय तुमच्या पूर्ण ग्रुपने मिळून कितीतरी रेस्क्यू ऑपरेशन केलेत. जसं तुम्ही मघा म्हणालात की एकदाही एकही कुत्रं तुम्हाला चावलं
नाही. एकही नाही.
बरोबर.
आणि जरी कोणाला चावलं असेल तर ते आमच्याच चुकीमुळे. म्हणजे आपली जी रिएक्शन असते त्यांच्यासाठी त्याच्यावरनच. म्हणजे आपण जर का त्यांना घाबरवलं किंवा आपण काही त्यांना इजा करतोय असं जर का त्यांना वाटलं तर ते ऑब्व्हियसली तुम्हाला त्यांना स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी ते थोडं अग्रेशन.
कुठलंही कुत्रं जेव्हा आपण रेस्क्यू करायला जातो ते ऑलरेडी त्रासात असतं.
बरोबर.
त्याला जरी आपलं हेतू मदत करण्याचा असेल तरी त्या कुत्र्याला ते समजत नाही की हे लोक आपल्याजवळ काय येतात किंवा आपल्याला काय करताय. तर ते त्या भीतीतनं कधी कधी अंगावर येतं किंवा चावण्याचा प्रयत्न करतं.
खूप कमी कुत्रे असे आहेत की जे चावायला येतात. बाकी ऑलमोस्ट सगळे फ्रेंडली किंवा शांत असतात.
असे की या सगळ्या गोष्टी आपणही जरा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अजून बऱ्याच गप्पा व्हायच्या. जस्ट स्टे ट्यून्ड. मजा आते राहो.